इयोब अध्याय 12। नंतर योबाने उत्तर दिले आणि म्हणाला, तुम्हीच फक्त शहाणे लोक आहात, यामध्ये काही शंका नाहीत। तुमच्या बरोबरच शहाणपणही मरून जाईल। माझेही मन तुमच्या मना इतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे। अहो खरेच अशा प्रकारच्या गोष्टी कोणासही माहीत नाहीत। माझ्या शेजाऱ्यांना मी हसण्याचा विषय झालो आहे, ते म्हणतात। त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि त्यास त्याचे उत्तर मिळाले, मी चांगला आणि निष्पाप मानव आहे, पण तरीही ते मला हसतात। जो कोणी सुखी आहे त्याच्या मते संकट हे दुर्दैवी आहे। जो संकटात पडत आहे त्यांच्या विचाराप्रमाणे तो अधिक तिरस्कारास पात्र आहे। परंतु चोरांचे तंबू समृद्ध होतात आणि जे लोक देवाला क्रोध आणतात ते निर्भय राहतात। केवळ त्यांच्या स्वतःचे हातच त्यांचे देव आहेत। पण आता पशुस विचार, ते तुला शिकवतील। आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना विचार आणि ते तुम्हा सांगतील। किंवा पृथ्वीशी बोला, ती तुला शिकवेल। समुद्रातील मासे तुला कळवतील की या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाताने केल्या, त्यांना जीवन दिले हे माहीत नाही। असा त्यांच्यामध्ये कोण प्राणी आहे? जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक मनुष्य देवाच्या अधिपत्याखाली असतो। ज्याप्रमाणे जेबेला अन्नांची चव समजते, तसेच कानास शब्दातील फरक कळणार नाही का? वृद्ध माणसे शहाणी असतात, दीर्घायुष्याने समजूतदारपणा येतो। देवाच्या ठाई ज्ञान आणि सामर्थ्य आहेत, त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे। देव जेव्हा एखादी गोष्ट उद्ध्वस्त करतो, त्या लोकास ती परत उभारता येत नाही। देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करू शकत नाहीत। जर त्याने पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल, आणि जर त्यांनी पावसास मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल। त्याच्या ठाई ज्ञान आणि सामर्थ्य आहेत। जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाच्या अधीन आहेत। तो राज्यमंत्र्यांना दुःखात अनवाणी पायांनी घेऊन जातो। तो न्यायाधीशास मूर्ख ठरवतो। तो राजाचा अधिकार काढून घेतो, त्याच्या कमरेस बंधन लावतो। तो याचकाचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही। तो विश्वासू उपदेशकाचा उपदेश काढून टाकतो आणि वृद्धांची विध्वंता काढून घेतो। तो राजकुमारावर तिरस्काराची ओतणी करतो आणि सत्तेचे बंधन काढून टाकतो। तो अंधारातील रहस्ये प्रगट करतो। मृत्यूलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो। तोच महान राष्ट्र बनवतो आणि तोच त्यांना नष्टही करतो। तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यातील लोकास नष्ट करतो। देव नेत्यांना मूर्ख बनवतो, तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो। प्रकाशविना ते अंधारात साचपडतात। तो त्यांना दारू प्यायलेल्या मनुष्यासारखा झोकंड्या खाणारा बनवतो।